भारत माझा देश आहे. रोज शाळेत म्हटली जाणारी ही प्रतिज्ञा आपण स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत याची आपल्याला जाणीव करून देते. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. अनेक वीरांनी हौतात्म्य पत्करलं, अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिलं, त्यांच्या पराक्रमाला या दिवशी यश मिळालं. आज भारताला स्वतंत्र होऊन जवळजवळ 75 वर्ष लोटली, पण भारतातल्या या भारतीयाची लढाई अजूनही कुठे ना कुठे चालूच आहे. हो, मी त्या भारताबद्दल बोलतोय जो मी पाहिलाय, जो देश प्रत्येक संकटात माझ्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलाय, मग पूर असू दे किंवा आणखीन काही. प्रत्येक संकटात, प्रत्येक आनंदात, प्रत्येक उत्सवात मी भारत पाहिलाय. जेव्हा क्रिकेटची मॅच जिंकल्यानंतर आनंदी होणारा भारत 41 वर्षानंतर ऑलिम्पिक हॉकीमध्ये कांस्य पदक मिळवतो तेव्हा त्यापेक्षा जास्त जल्लोष साजरा करतो हे मी पाहिलंय. प्रत्येक खेळावर तितकंच प्रेम करणारा भारत मी पाहिलाय. सैनिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा शोक व्यक्त करणारा भारत देखील मी पाहिलाय. देशावर आलेल्या प्रत्येक संकटाला ठामपणे तोंड देणाऱ्या या भारताचा भारतवासी मी पाहिलाय. या आपल्या भारतासाठी मी फक्त इतकंच म्हणू शकतो, ए वतन मुझ पे सिर्फ इतना एहसान कर, मेरी सारी सासे मुझसे ले ले, सिर्फ कफन में तिरंगे का इंतजाम कर. जय हिंद, जय भारत.